नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. रस्त्या कुशीचें तापमान नियंत्रणांत दवरपा खातीर राज्यांत ग्रीन टनेल रस्ते करपाचो प्रस्ताव आसा म्हणपाची माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. रस्तो अपघातांत पिडेस्ताच्या लुकसाण भरपाय किमतीची मर्यादा 2 लाखावेल्यान 10 लाख करपाच्या प्रस्तावाचेर आयज रस्तो सुरक्षा मंडळाच्या बसकेंत चर्चा जाली. 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत अंदू गोमंतकीय कलाकारांक माची मेळची म्हूण खासा यत्न जाल्यात. साखळेच्या रवींद्र भवनांत फाल्यां सावन 2 दिसांचो लोकनाट्य महोत्सव आयोजीत केला. आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येता त्या आयतारा आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत उलोवप करतले. रस्त्या कुशीचें तापमान नियंत्रणांत दवरपा खातीर ग्रीन टनेल रस्ते करपाचो प्रस्ताव आसा. ह्या प्रस्तावा खाला रस्त्या कुशीक झाडां लायली वतली. पणजेच्या दयानंद बांदोडकर रस्त्या सावन ह्या उपक्रमाची सुरवात जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. हाचे खातीर सरकारान ट्री केअर फाउंडेशना कडेन कबलात करपाचे थारायला. झाडां लावपा सयत ताचे व्यवस्थापन करपाची जापसालदारकी ट्री केअर फाउंडेशना कडेन आसतली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. इमेजीन पणजी स्मार्ट सिटीन शार झाडां व्यवस्थापन कार्यावळीचे आयोजन केला. कार्यशाळेच्या उक्तावणी वेळार मुखेलमंत्र्यांनी ही माहिती दिली. सरकारान एकूय झाड कापूंक ना, मात नवीन झाडां लायल्यात. कांय झाडां पोरणी जाता आनी धोकादायक थारतात. धोकादायक झाडां एकतर कापपाची पडटा वा दुसरी कडेन व्हरून लावची पडटात. रस्त्या कुशीक नवी झाडां लावपा सयत पोरणी झाडां दुसरी कडेन ट्रान्सप्लांट करतले. हातूंतल्यान ग्रीन टनेल रस्ते तयार जातले. सगळ्यांत पयली पणजेचो डीबी बांदोडकर मार्ग हरीत मार्ग जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. वैज्ञानीक रितीन झाडां लावपा सयत ताचे वेवस्थापन करची कार्यशाळा ट्री केअर फाउंडेशनाच्या सहकार्यान जाली. अपघात पिडेस्ताचे लुकसाण भरपाय किमतीची मर्यादा 2 लाख रुपयांवेल्यान 10 लाख रुपया करपाचो प्रस्ताव आसा. हे विशीं रस्तो सुरक्षा मंडळाचे बसकेन चर्चा जाली. येरादारी मंत्री माविन गुदिन्हो हांच्या अध्यक्षते खाला जाल्ले बसकेक येरादारी भौशीक बांदकाम पुलीस खात्याचे अधिकारी आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. अपघातांत मरण आयल्यार 2 लाख रुपया लुकसाण भरपाय दिवपाची तरतूद येवजणेन आसा. ही रक्कम आतां 10 लाख रुपया करपाचो प्रस्ताव आसा. गंभीर जखमी किरकोळ दुखापत जाल्ल्यारूय अर्थीक मजत दिवपाची तरतूद आसा. बसकेन अपघाताची कारणां आनी उपाय येवजणेचेर चर्चा जाल्ल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अपघाताच्या कारणाचो शोध घेवन ताचेर उपाय सुचोवचे निर्देश वेगवेगळ्या खात्यांनी दिले. निश्काळजीपणान वाहन चलोवप, सोरोपियन वाहन चलोवपा सयत नेम पाळिना अशी अपघातांची जायती कारणां आसता. सोरोपियन वाहन चलोवप हे अपघाताचे एक कारण. हाका लागून रस्त्या वेळार पब्स आनी बार्डाच्या वाठारांत एप टॅक्सीची वेवस्था आसपाक जाय. अपघात जाले उपरांत अपघाताचे सुवातेर रोखडीच 108 एम्ब्युलन्स पावतली अशे उपाय काडपाचे निर्देश दिले. रस्तो सुरक्षताये खातीर तरणाट्यासयत सगळ्या नागरिकां मदीं जागृताय करपाची गरज आसा. हाका लागून लघुपट जिंगल्स तशेंच रस्तो सुरक्षा तकट्यांची गरज आसा. रस्त्यांत सुणी आनी हेडगी गोरवां ही लेगीत ह्या वडा एक व्हड समस्या आसा. रस्त्या वेले ब्लॅक स्पॉट 2025 मेरेन दुरुस्त करतले. ब्लॅक स्पॉट दुरुस्त करपा विशीं कार्यवाही करपाचे निर्देश भौशीक बांदकाम खात्याक दिल्यात. 55व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवांत अंदू गोमंतकीय कलाकारांक माची मेळची म्हूण खासा यत्न जाल्यात. गोंयकार दिग्दर्शकांनी दिग्दर्शीत केल्ले लघुपट तशेंच पुराय वेळाचे चित्रपट लेगीत अंदूच्या इफ्फी महोत्सवांत प्रदर्शीत जातले. गोंयकार चित्रकार लेगीत अंदू खासा माची दिल्या. वॉटर कलर असोसिएशन ऑफ गोवा ह्या संघटनेच्या पालवान अंदू इफ्फीन खासा चित्र प्रदर्शन आयोजीत केला. मॅकनीज पॅलेस इथल्या चित्रदालनांत हे प्रदर्शन सुरू आसा. कालिदास सातार्डेकर, सौमित्र बकले, सुजय नाईक, चिराग कामत, रोहन मळगांवकर, भारत पंडीत, गजेश सावंत, जॉलन सेफेको, स्मृती गोस्वामी, आदी वेर्णेकर, तुषार आमोणकर आनी हेर चित्रकारांनी आपली चित्रां ह्या प्रदर्शनांत प्रदर्शीत केल्यात. गोंयांत सुरू आशिल्ल्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट प्रदर्शनाचो आयज दुसरो दीस. वेगवेगळ्या भाशांतले आनी देशांतले 70 वयर चित्रपट ह्या वेळार प्रदर्शीत जातात. नामनेचे चित्रपट मळावेले दिग्गज ह्या वेळार उपस्थित आसात. फिल्म बाजारांत आयज खूब बरें वातावरण आसा. हांगसर व्हडा संख्येन निर्माते, वितरक आनी चित्रपट उद्देगांतले व्यक्ती हाजीर आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. गोंय सरकारच्या कला आणि संस्कृती खाते, कोकणी संगीत नाट्य अकादमी, गोवा कोकणी अकादमी, कोकणी सेवा केंद्र साकळी आणि रवींद्र भवन साकळी यांच्या जोडपालवान फाल्या 23 आणि 24 नोव्हेंबराक लोकनाट्य महोत्सव आयोजित केला. साकळीच्या रवींद्र भवनात जाऊपी या महोत्सवाचे उक्तावण फाल्या सांजेच्या 4:30 वरांचेर पद्मश्री विनायक खेडेकार हांच्या हस्तुकी जातले. या सुवाळ्याक मुखेलमंत्री प्रमोद सावंत, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हाजीर रावतले. 2 दीस चलपी या लोकनाट्य महोत्सवात गोयातले पारंपारिक धालो, रणमाले, जागर हे लोककला प्रकार सादर जातले. त्याचप्रमाण परिसंवाद लेगीत जातले अशी माहिती आयोजकांनी दिल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे फाटभुयेर साकळेन सुरू केल्ल्या सिनेमा टाईम थिएटरचे उक्तावण सुलक्षणा सावंत हांच्या हस्तुकी झाले. साकळी सरकारी महाविद्यालयाच्या मैदानाचेर हे सिनेमा थिएटर चालू केला. ह्या वेळार जिल्हा पंचायत वांगडी गोपाळ सुर्लकर, साकळीचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, सिनेमा टाईमचे मालक सुशील चौधरी, रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर हजेर असले. बलून टेंट थिएटर आवारात दर दिसा 28 नोव्हेंबर मेरेन सकाळी 9 ते 6 वरां मेरेन चित्रपट दाखयतले. गोवा कोकणी अकादमी, दिवचल कोकणी सेवा केंद्र आणि झाटये महाविद्यालय हांच्या जोडपालवान 23 आणि 24 नोव्हेंबराक 2 दीस बाल साहित्य आणि अणकार कार्यशाळा आयोजित केल्या. फाल्या 23 नोव्हेंबराक सकाळी 9 वरांचेर कार्यशाळेचे उक्तावण डॉ प्रकाश वज्रीकर हांच्या हस्तुकी जातले. ह्या वेळार डॉ रवींद्र कुंभारजवेकर, वसंत सावंत, दिवचल कोकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर हाजीर असतले. चेतन आचार्य आणि रत्नमाला दिवकर तसेच नयना आडारकर मार्गदर्शन करतले. 24 नोव्हेंबराक जाऊपी अणकार कार्यशाळेन डॉ भूषण भावे, स्नेहा सबनीस, सेबी फर्नांडीस मार्गदर्शन करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या त्या आयतारा आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. हो हे कार्यावळीचो 116वो भाग असा. ही कार्यावळ आकाशवाणीच्या आणि दूरदर्शनाच्या सगळ्या नेटवर्कावयल्यान प्रसारित जातली. तशेंच AIR न्यूज वेबसायट, न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेरूय कार्यावळ वितरायतले. तशेंच हे कार्यावळीचे AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर थेट प्रक्षेपण जातले. आकाशवाणीचेर ही कार्यावळ हिंदीन वितरीत जाले उपरांत रोखडीच थळाव्या भासांनी वितरायतले. गोवा कला अकादमीन 10व्या ब गटाच्या तियात्र सर्ती खातीर प्रवेशिका मागयल्यात. प्रवेशिका सादर करपाची निमणी मुजत 4 नोव्हेंबर 2024 सांजे 4 वरां मेरेन आसा. ही सर्त जानेवारी म्हयन्यान सावन सुरू जातले. सर्तीचे नियम आणि प्रवेशिका अर्ज कला अकादमीच्या येवकार कक्षान उपलब्ध आसात. तशेंच आदिल शाह पॅलेस ओल्ड सेक्रेटरीएट हांगा अर्ज कार्यालयीन वेळेन उपलब्ध आसतले अशें कळीत केलां. परतुनीक फावट मुखेल खबरो. रस्त्या कुशीचे तापमान नियंत्रणात दवरपा खातीर राज्यात ग्रीन टनेल रस्ते करपाचो प्रस्ताव असा म्हणपाची माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. रस्तो अपघात पिडेस्ताच्या लुकसाण भरपाई किमतीची मर्यादा 2 लाखावेल्यान 10 लाख रुपयाच्या प्रस्तावाचेर आयज रस्त सुरक्षा मंडळाच्या बसकेन चर्चा झाली. 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अंदू गोमंतकीय कलाकारांक माची मेळची म्हूण खासा यत्न झाल्यात. साकळीच्या रवींद्र भवनात फाल्यां सावन 2 दिसांचो लोकनाट्य महोत्सव आयोजित केला. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यांच्या आयतारा आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन उलोवप करतले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.